चीनीमंडी.com पॉडकास्ट। ऊस थकबाकी भागवण्याबाबत शेतकऱ्यांनी बनवली रणनीती। रणछाड गावात रविवारी झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत ऊस थकबाकी भागवण्यात झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली। तसेच शेतकऱ्यांचे कर्ज आणि वीज बिल माफ करण्याच्या मागणीबाबत रणनीती तयार करण्यात आलेली आहे। लवकरच आपल्या मागण्यांबाबत शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ सीएमना भेटणार आहेत। बैठकीत बोलताना रवींद्र हट्टी म्हणाले, कोरोनामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे। शेतकऱ्यांना डिझेलही महागात मिळत आहे। खासगी साखर कारखान्यांकडून देय देण्यात विलंब होत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे। शेतकरी आपले क्रेडिट कार्डही जमा करू शकत नाहीत, तसेच वीज बिल जमा करण्यातही ते असमर्थ आहेत। ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सरकारने सर्व प्रकारची शेती कर्जे आणि वीज बिल माफ करावे, ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटातून वाचतील। डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीची कामे करण्यास त्यांना त्रास होत आहे। लॉकडाऊन मध्ये बाजार बंद राहिल्यामुळे विजेचे बिल ही सरकारने माफ करावे। त्यांनी सांगितले की उच्च शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या SC ST विद्यार्थ्यांच्या फीच्या पूर्तीसाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटणार आहेत। बैठकीच्या अध्यक्षस्थानी महक सिंग होते व बैठकीचे संचालन रवींद्र हट्टी यांनी केले। बैठकीवेळी गजेशसिंग, ओमकार सिंग, कतार सिंग, श्याम सिंग, मास्टर ओमबीर सिंग, मास्टर संपूर्ण सिंग, परशुराम विकास, ऋषीपाल, जगबीर सिंग आदी उपस्थित होते।